स्तोत्र संहिता अध्याय 8 मुख्य गवयासाठी गित्ती चालीवर गावयाचे दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, आमचा प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे। तू आपले वैभव आकाशभर पसरिले आहे। तू बाळके व तान्हुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे। तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे। आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे। तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे। त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे। तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे। तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहे। शेरडे मेंढरे गुरेढोरे ही सारी तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी। हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे।